आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या 8 जागांसाठी 204 उमेदवार रिंगणात. चंद्रपूरमधील प्रचारसभेत पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांचं विरोधकांवर टीकास्त्र. पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघातील मतदारसंख्येत गेल्या 2.5 महिन्यात 1.5 लाखांपेक्षा जास्त वाढ. आणि राज्यात आज गुढीपाडव्याचा उत्साह. नववर्ष स्वागतासाठी विविध उपक्रमांचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या अखेरच्या दिवशी राज्यातल्या 8 लोकसभा मतदारसंघातील एकंदर 95 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आता 204 उमेदवार रिंगणात आहेत. अमरावतीमध्ये 37, परभणीत 34, हिंगोलीत 33, वर्ध्यात 24, नांदेडमध्ये 23, बुलडाण्यात 21, यवतमाळ वाशिममध्ये 17 आणि अकोल्यात 15 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यवतमाळ वाशिम मतदारसंघातील 3 उमेदवारांनी काल अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघात 42 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे 23 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अकोला मतदारसंघातून भाजपाचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी माघार घेतल्यानं भाजपा उमेदवार अनुप धोत्रे यांना दिलासा मिळाला आहे. हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार घोषित झाल्यानं नाराज झालेल्या 3 पदाधिकाऱ्यांनी बंडाचं निशाण फडकावत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यात भाजपाचे रामदास पाटील, श्याम भारती महाराज यांचा समावेश होता. मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, आमदार श्रीकांत भारतीय यांच्या शिष्टमंडळानं या बंडखोरांची भेट घेतल्यानंतर दोघांनी काल अर्ज मागे घेतले. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी मात्र अर्ज कायम ठेवला आहे. दुसऱ्या टप्प्यात येत्या 26 तारखेला मतदान होणार आहे. या 8 लोकसभा मतदारसंघात 1,49,25,912 मतदार आहेत तर 16,589 मतदान केंद्र आहेत. दिशाहीन विरोधकांकडे देशाच्या विकासासाठी कोणतीही दृष्टी नाही अशी टीका पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी काल चंद्रपूरमध्ये केली. महायुतीचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार तसंच गडचिरोली चिमूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. विरोधक विकास कामात कायम अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असं सांगून ते म्हणाले की रालोआ सरकारच्या काळात महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या इतर भागातही नक्षलवाद कमी झाला असून विकासाला चालना मिळाली आहे. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारांना जनता निवडून देईल असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला. आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत त्यांनी मराठीतूनच जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीतील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यानंतर उद्या पंतप्रधान रामटेक लोकसभा मतदारसंघात कन्हान इथे प्रचारसभा घेणार आहेत. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ यांनी काल वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट इथे प्रचारसभा घेतली. वर्धा लोकसभा मतदारसंघात रामदास तडस हे महायुतीचे उमेदवार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सर्व क्षेत्रात विकास साधत आहे. नेता नीती आणि नियत असलेला पक्षच परिवर्तन घडवून आणू शकतो असं योगी आदित्यनाथ म्हणाले. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राजकीय बैठका होत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल झाली होती. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी काल दिली. या नोटीशीचं उत्तर मिळाल्यानंतर पुढची कारवाई होईल. मुंबई शहराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही नोटीस बजावल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाचा उपयोग राजकीय कारणासाठी होणार नाही याची खबरदारी घेण्याचं पत्रही निवडणूक आयोगानं राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलं असल्याचं चोकलिंगम म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं याबाबत नवी दिल्लीत आयोगाची भेट घेतली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगचा ठसा आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर पक्षानं आक्षेप घेतला असून ही बाब गांभीर्यानं घेऊन कारवाई करावी अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. अकोला मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे, तर परभणीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात मिळून गेल्या सुमारे 2.5 महिन्यांच्या कालावधीत 1,65,932 मतदारांची वाढ झाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. वाढीव मतदारांमध्ये 84,640 पुरुष मतदार आणि 81,259 महिला मतदारांचा समावेश आहे. याशिवाय 33 तृतीयपंथी मतदार देखील वाढले आहेत. यापूर्वी 23 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकंदर 81,27,019 मतदार होते, तर काल जाहीर झालेल्या मतदार यादीनुसार मतदारांची ही संख्या 82,92,951 पर्यंत वाढली आहे. मतदानाच्या तारखेच्या आधी 1 महिन्यापर्यंत मतदार यादीत नव्यानं नाव नोंदणी करता येते, त्यामुळे आगामी काही दिवस जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणी सुरू राहणार आहे. वाढीव मतदारसंख्या लक्षात घेऊन त्यानुसार मतदान केंद्रांमध्ये देखील वाढ करण्यात आल्याचं दिवसे यांनी सांगितलं. शहरातील काही प्रमुख गृहनिर्माण सोसायट्यांमधून मतदान केंद्र उपलब्ध करून दिली असून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले. दरम्यान मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या शहरातील महापालिका आयुक्त आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत घेतली होती. यात शहरांमधील मतदानाची टक्केवारी किमान 60-65% वाढवण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुचवण्यात आल्या होत्या. मतदान प्रक्रियेशी संबंधित मतदारांच्या समस्या सोडवाव्यात, समाज माध्यमांद्वारे मतदान जागृतीवर भर द्यावा, उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन मतदारांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा या सणाचा आज राज्यात सर्वत्र उत्साह आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक उत्तम मुहूर्त मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन संवत्सर सुरू होतं. घरोघरी गुढ्या उभारून तोरणं लावून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. अनेक जण गुढीपाडव्याला नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात करतात. राज्यपाल रमेश बैस यांनी गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात ठिकठिकाणी आज नववर्ष स्वागतानिमित्त सांस्कृतिक सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काल रत्नागिरी रायगड या भागातून 9,000 पेट्या आंब्याची आवक झाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त काल पुणे जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र वढू इथे हजारो नागरिकांनी त्यांना आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषानं वढू इथला समाधी परिसर दुमदुमला होता. धाराशिवमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीनं काल छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचं लेढी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत लिलाव सुरू करावेत असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी काल व्यापाऱ्यांना दिले. मात्र व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये लिलाव यापुढेही काही दिवस बंदच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान शेतकरी संघटनांनी याप्रकरणी पुढाकार घेतला आहे. शेतकरी संघटना उद्यापासून शेतमालाचा लिलाव करतील असं संघटनांनी म्हटलं आहे. माथाडी कामगारांना लेवी देण्यास व्यापारी वर्गाचा विरोध असून यासंदर्भात व्यापाऱ्यांना नोटीस आल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. नाशिकमध्ये गंगापूर रस्त्यावर सुरू असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी भिंत कोसळून 2 मजुरांचा मृत्यू झाला. तळ मजल्यासाठी बांधण्यात आलेली भिंत कोसळल्यानं 4 मजूर दबले गेले. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या 8 जागांसाठी 204 उमेदवार रिंगणात. चंद्रपूरमधील प्रचारसभेत पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांचं विरोधकांवर टीकास्त्र, पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघातील मतदारसंख्येत गेल्या 2.5 महिन्यात 1.5 लाखांपेक्षा जास्त वाढ आणि राज्यात आज गुढीपाडव्याचा उत्साह, नववर्ष स्वागतासाठी विविध उपक्रमांचं आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.